अनिषेक जनन पार्थेनोजेनेसिस अफलित अंडाचा प्रौढ जीवात विकास होण्याच्या क्रियेला अनिषेक जनन म्हणतात. लैंगिक प्रजननात सामान्यपणे मादीच्या पक्व अंडाचे म्हणजेच अंडाणूचे नराच्या शुक्राणूद्वारे फलन झाल्यास अंड उद्दीपित होते आणि त्याच्या विकासाने नवीन जीव उत्पन्न होतो. अनिषेक जनन मात्र अलैंगिक प्रजननाचा प्रकार असून त्यात अंडाचे विदरण होऊन नवीन जीव उत्पन्न होण्याची क्रिया उत्स्फूर्तपणे घडून येते किंवा ही क्रिया कृत्रिम पद्धतीनेही घडवून आणता येते. अंडाच्या पटलात होणाऱ्या विशिष्ट बदलांमुळे अनिषेक जनन घडून येते असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. अंडजनन प्रक्रियेमध्ये जेव्हा पहिले अर्धसूत्र विभाजन होते तेव्हा दोन पेशी उत्पन्न होतात. या दोन्ही पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणित 2n असते. यातील एक पेशी खूपच छोटी असते, तिला प्रथम ध्रुवीय पिंड असं म्हणतात. ही पेशी दुसऱ्या पेशीला जोडलेल्या अवस्थेत राहते. विकासाच्या या अवस्थेला अनिषेक जनन घडून येते. अनिषेक जननात अंडामध्ये दुसऱ्या अर्धसूत्र विभाजनाची सुरुवात दोनपैकी एका प्रकारे होते. पहिल्या प्रकारात जोडीने असणारी गुणसूत्रे वेगळी होतात आणि यातून दोन एक गुणित पेशी तयार होतात. प्रत्येक सजातीय गुणसूत्रातील एक गुणसूत्र दुसऱ्या ध्रुवीय पिंडामध्ये जाते. अनिषेक जननाच्या अर्धसूत्र विभाजनाच्या दुसऱ्या प्रकारात दुसरा ध्रुवीय पिंड वेगळा होण्याची क्रियाच घडून येत नाही. परिणामी अंडातील गुणसूत्रांची संख्या द्विगुणित राहते म्हणजेच 2n. अनिषेक जनन दुसऱ्या प्रकारे जास्त वेळा घडून येते. अनिषेक जनन हे कृतककरणापेक्षा म्हणजे क्लोनिंगपेक्षा वेगळे असते. यामध्ये जन्मणारा जीव हुबेहूब जन्मदात्यासारखा असतो. अनिषेक जननापासून जन्मणारा जीव मात्र जनुकीय दृष्ट्या मातेपासून वेगळा असतो. मधमाशी, मुंगी आणि इतर समाजप्रिय कीटकांमध्ये अनिषेक जननाद्वारे नियमित प्रजनन घडून येते. या कीटकांमध्ये राणी मादी जी अफलित अंडी घालते त्यांच्यापासून फक्त नर उत्पन्न होतात. सरड्याच्या लॅसर्टा सॅक्सिकोला आणि क्नेमिडोफोरस युनिपॅरेन्स या जाती पूर्णपणे अनिषेक जनित आहेत. उभयचर प्राण्यांमध्ये रॅना जॅपोनिका, रॅना ग्रोमॅक्युलेटा आणि रॅना पिपिन्स अशा बेडकांच्या अफलित अंडांना सुई टोचून त्यांच्यापासून पिले उत्पन्न केली गेली आहेत. काही वेळा कोंबड्यांमध्येही कृत्रिम अनिषेक जनन घडवून आणलं जातं. सस्तन प्राण्यांमध्ये अफलित अंडातून उत्स्फूर्तपणे उद्दीपन घडून येऊ शकतं, पण हे क्वचितच घडतं. ससा आणि उंदीर या प्राण्यांवर अनिषेक जननाचे प्रयोग यशस्वी झाले आहेत, मात्र उद्दीपन झाल्यावर काही दिवसात भ्रूण मरतात असं आढळलं आहे. ही नोंद लाळे विज्ञा यांनी केली आहे.